chinimandi.com podcast. इंडोनेशिया उभारणार 10 नवे साखर कारखाने. इंडोनेशिया 10 नवे साखर कारखाने उभारल्यानंतर साखर उत्पादनात आत्मनिर्भर होईल असे कृषी मंत्री एनडी अमरान सुलेमान यांनी सांगितले. आमच्या देशात 10 साखर कारखाने उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या देशात 2.5 मिलियन टन पांढऱ्या साखर उत्पादनाबरोबरच 300 ते 500 हजार टन साखर आयात होते. देशाचे आणखीन 1 मिलियन टन अधिक साखर उत्पादनाचे देशाचे उद्दिष्ट आहे. जर हे उद्दिष्ट सफल झाले तर आम्ही लवकरच पांढऱ्या साखरेच्या उत्पादनात आत्मनिर्भर होऊ शकतो. ते म्हणाले की साखरेची औद्योगिक मागणी पूर्ण करण्यासाठी पुढच्या 5 वर्षात नव्या साखर कारखान्यांच्या निर्माणात कृषी मंत्रालय निरंतर प्रयत्न करेल. रिफाईंड साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला 5 वर्षात 10 ते 15 नवे साखर कारखाने उभे करावे लागतील. देशाच्या साखर उद्योग विकासात अनेक बाधा आहेत. काहींनी ऊस लागवड आणि नव्या साखर कारखान्यांच्या उत्पादन क्षमतेवर अनिश्चितता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अनेक अडचणी असल्या तरी आपण आशावादी राहणे आवश्यक आहे. उदाहरण देताना ते म्हणाले, बोंबाना कारखाना उभारण्यासाठी जमीन योग्य नसल्याचे कोणीतरी सांगितले आहे, पण इथे 140 टन साखरेचे उत्पादन होऊ शकते हे त्यांनी स्पष्ट केले.